आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनानंतर आज पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. 40 विविध दलांमार्फत बचाव कार्य सुरू आहे. भूस्खलन झालेल्या ठिकाणांहून काल 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले. गेल्या मंगळवारी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू झाला तर 17 बचाव शिबिरांमध्ये 2500 अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. या शिबिरातल्या लोकांना भेटणं तूर्तास टाळावं असं आवाहन स्थानिक मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं नागरिकांना केलं आहे. जागतिक खाद्य आणि पोषणाची समस्या सोडवण्यात भारत महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्ली इथं आयोजित 32व्या कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी आज ते बोलत होते. यावेळी 75 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कृषी हे सरकारच्या आर्थिक धोरणाचं केंद्र असल्याचं ते म्हणाले. भारत हा जगात भरडधान्य, दूध, डाळी आणि मसाल्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश असून रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत असल्याचं त्यांनी सांगितलं. डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण 1996 नंतर 3% घटलं आणि हा मृत्यूदर 2023 0.17% इतका झाला असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटलं आहे. देशातील 9 सर्वाधिक प्रभावित राज्यात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी आरोग्य सुविधांचा आढावा चंद्रा यांनी काल घेतला. यावेळी त्यांनी डेंग्यूवर नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी राज्य सरकार तसंच नगरपालिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर खोटे आरोप लावले असल्याचं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्या आधारे नागपूर इथं सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना अटक करण्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दबाव टाकला असा आरोप अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. दरम्यान हे आरोप लावताना देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयानं सचिन वाजे यांना गुन्हेगारी प्रवृत्तीवर नोंदवलेलं निरीक्षण ध्यानात घेतलेलं नाही. आरोपावर स्पष्टीकरण देण्यासाठी सचिन वाजे यांच्यासारख्या अपराधिक व्यक्तीची मदत फडणवीस यांना का घ्यावी लागते असा प्रश्न अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. सूरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पात भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकरी तसंच जमीन मालकांना योग्य मोबदला मिळेल असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या भूसंपादन आणि इतर मुद्द्यांवरून खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी बोलत होते. पर्यावरणीय दृष्ट्या आराखडा तयार केला असून आसपासच्या शेतातील उत्पादकतेवर याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही अशा सर्व तरतुदी आराखड्यामध्ये करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. अवयवदान दिनानिमित्त नांदेड इथं डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वतीनं आज सकाळी अवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली. या अवयवदान जनजागृती रॅलीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता हा अचूक शेतीचा कणा असल्याचं अमेरिकेतील कन्सस स्टेट विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ राज खोसला यांनी म्हटलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित शेतीच्या शाश्वततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील मार्गदर्शनात काल ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे हवामान, जमीन, पीक याबाबत आवश्यक त्या ठिकाणी माहिती देऊन शेतकऱ्यांशी थेट संपर्क ठेवता येईल असं मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी यावेळी व्यक्त केलं. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर केंद्रानं अकोला जिल्ह्यात सोमवारी 5 ऑगस्टपर्यंत विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान काटेपूर्णा प्रकल्पात परवा रात्री 11 वाजेनंतर प्रकल्पाचे 4 वक्र दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावं अशा सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.